आकाशवाणी नागपूर मेधा नांदेडकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. हवाई दलाच्या नव्या बोधचिन्हाचं अनावरण. नागपूरच्या मेंटेनन्स कमांड मुख्यालयातही वर्धापन दिन उत्साहात साजरा. मदर डेअरी नागपूरच्या बुटीबोरीमध्ये दूध उत्पादन प्रकल्प साकारणार. विदर्भातील शेतकऱ्यांनी दुग्ध उत्पादन वाढवण्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं आवाहन. नागपूर जिल्ह्यातील पिकाच्या नुकसानीची महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून पाहणी. आणि हॉंगझू आशियाई क्रीडा स्पर्धांचा आज समारोप. भारतीय हवाई दलाच्या 91व्या वर्धापन दिनाचा मुख्य सोहळा आज उत्तर प्रदेशात प्रयागराजच्या बमरौली तळावर झाला. हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल व्ही आर चौधरी यांनी यानिमित्त आयोजित संचलनाची पाहणी केली. संरक्षण दल प्रमुख जनरल अनिल चौहान आणि इतर मान्यवरही यावेळी उपस्थित होते. यावेळी एअर चीफ मार्शल व्ही आर चौधरी यांनी हवाई दलाच्या नव्या बोधचिन्हांकित ध्वजाचं अनावरण केलं. यावेळी जुना बोधचिन्हांकित ध्वज सन्मानपूर्वक उतरवून हवाई दल प्रमुखांकडे सुपूर्द केला गेला. आता हा जुना बोधचिन्हांकित ध्वज हवाई दलाच्या वस्तुसंग्रहालयात ठेवला जाणार आहे. यंदाची हवाई दलाची संकल्पना हवाई ताकद सीमापार अशी आहे. यापुढे युद्ध जिंकणं तसंच शांतता राखण्याच्या दृष्टीनं जगभरातल्या हवाई दलांच्या क्षमतांमध्ये होत असलेली वाढ आणि त्याच्या परिणामकारकतेचे बारकावे आपण समजून घेण्याची गरज एअर चीफ मार्शल व्ही आर चौधरी यांनी यावेळी व्यक्त केली. मुंबईतही यानिमित्तानं आयोजित केलेल्या समारंभाला राज्यपाल रमेश बैस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. नागपूरच्या वायुसेना नगरातील मेंटेनन्स कमांड हेडक्वार्टर इथं देखील भारतीय हवाई दलाचा 91वा वर्धापन दिनानिमित्त एअर मार्शल विभास मांडे एअर ऑफिसर कमांडिंग इन चीफ यांनी शौर्य स्मारक इथं पुष्पचक्र अर्पण केलं. मेंटेनन्स कमांडतर्फे विविध कार्यक्रमांचं आयोजनही यावेळी करण्यात आलं होतं. जीएसटी आकारणी विरोधात अपील करण्याची मुदत येत्या 31 जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे. वस्तू आणि सेवा कर परिषदेच्या 52व्या बैठकीत काल हा निर्णय घेण्यात आला. करदात्यांना यावर्षी मार्च अखेर कर अधिकाऱ्यांनी दिलेल्या मागणी आदेशावर येत्या 31 जानेवारीपर्यंत अपील दाखल करण्याची सवलत काल देण्यात आली. जीएसटी कायद्यानुसार मागणी आदेशानंतर 3 महिन्यांच्या आत करदात्यानं अपील दाखल करायचं असतं. ही मुदत वाढवल्यामुळे अनेक करदात्यांची सुविधा होणार आहे. तात्पुरत्या स्वरुपात मालमत्ता ताब्यात घेतली असेल तर 1 वर्षानंतर ती मुक्त करण्याची तरतूदही कालच्या बैठकीत करण्यात आली. जीएसटी भरला नाही तर बँक खात्यांसह मालमत्ता तात्पुरती ताब्यात घेण्याचा अधिकार कर अधिकाऱ्यांना दिलेला आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोनं गगनयानच्या चाचणीची तयारी सुरू केली आहे. 2024 अंतराळात मानवरहित यान तसंच मानवांना अंतराळात पाठवण्याच्या उद्देशानं यानातील व्यवस्थेची कार्यक्षमता तपासणं हा यामागचा मुख्य उद्देश आहे. चाचणीत बाह्य अवकाश कक्षेत यानाला वायुमंडळातून पुन्हा पृथ्वीवर परत आणून बंगालच्या उपसागरात उतरवलं जाणार आहे. भारतीय नौदलाच्या कर्मचाऱ्यांनी यासाठी सराव सुरू केला असून या चाचणीच्या यशामुळे पहिल्या मानवरहित गगनयान मोहिमेचा टप्पा निश्चित होईल आणि शेवटी पृथ्वीच्या कमी कक्षेत बाह्य अवकाशात मानवयुक्त मोहिमेचा मार्ग निश्चित होण्यास मदत होणार आहे. यासाठी निवडलेले 4 अंतराळवीर बंगळुरूच्या अंतराळ प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेत आहेत. शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून बाहेर निघायचं असेल तर त्यांनी दूध उत्पादनावर भर दिला पाहिजे. येत्या काळात दुधाची मागणी वाढणार असल्यानं यादृष्टीनं शेतकऱ्यांचं प्रबोधन आणि प्रशिक्षणही तेवढंच आवश्यक आहे असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं. अॅग्रो व्हिजनच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात ते नागपुरात बोलत होते. पश्चिम नागपूरच्या दाभा येथील पीडीकेव्ही ग्राउंडवर येत्या 24 ते 27 नोव्हेंबर या कालावधीत अॅग्रो व्हिजन प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यानिमित्त विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली. मदर डेअरीनं बुटीबोरीमध्ये जागा घेतली आहे आणि 450 कोटी रुपयांच्या प्रकल्पाचं लवकरच उद्घाटन होणार आहे. त्यामुळे भविष्यात विदर्भातूनच दुधाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. गरज पडली तर विदर्भाच्या बाहेरून दूध मागवण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याच्या दृष्टीनं दुग्धोत्पादनावर मोठी कार्यशाळा यंदाच्या अॅग्रो व्हिजनमध्ये होणार आहे अशी माहिती गडकरी यांनी यावेळी दिली. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे तसंच पिकांवर आलेल्या रोगामुळे नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात पिकांचं प्रचंड नुकसान झालं आहे. या नुकसानाची प्रत्यक्ष बांधावर जाऊन राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काल पाहणी केली. नागपूर जिल्ह्यातील कोंढाळी, काटोल, पावनवाडी, पारडसिंगा येथील नुकसानग्रस्त भागाचा दौरा त्यांनी केला. जिल्ह्यात प्रामुख्यानं सोयाबीन पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. प्रत्येक ठिकाणच्या शेतकऱ्यांनी सोयाबीनवर आलेल्या पिवळ्या मोझॉक व्हायरस या रोगामुळे झालेल्या नुकसानाची माहिती महसूल मंत्र्यांना दिली. संत्रा आणि मोसंबी पिकांच्या वाणाचं संशोधन करण्यात यावं अशी सूचना त्यांनी यावेळी केली. दरम्यान आज दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्ह्यातील नुकसानाचा आढावा घेतला. चीनमध्ये आज हॉंगझू आशियाई खेळांचा समारोप होत आहे. हॉकी संघाचा गोलरक्षक पी आर श्रीजेश भारतीय संघाचा ध्वजवाहक असेल. या खेळांमध्ये 28 सुवर्ण, 38 रौप्य आणि 41 कांस्य अशी एकूण 107 पदकं जिंकून भारत चौथ्या स्थानावर आहे. काल खेळांच्या 14व्या दिवशी भारतानं 6 सुवर्ण, 4 रौप्य आणि 2 कांस्य पदकांसह एकूण 12 पदकं जिंकली. महिला कबड्डीमध्ये सुवर्ण पदकाच्या रुपानं भारताला ऐतिहासिक 100वं पदक मिळालं. देशाला अॅथलेटिक्समध्ये सर्वाधिक 29 पदकं मिळाली आहे. भालाफेक स्पर्धेत नीरज चोप्रानं सुवर्ण पदक तर किशोर कुमार जेनानं रौप्य पदक जिंकलं. नेमबाजीत भारतानं 7 सुवर्णासह 22 पदकं जिंकली. भारतीय क्रिकेट आणि कबड्डी संघांनीही सुवर्ण पदकं पटकावली. पुरुष हॉकीमध्ये सुवर्ण पदक जिंकून भारतानं पॅरिस ऑलिम्पिकचा कोटा पक्का केला आहे. महिला हॉकी संघाला कांस्य पदक मिळालं. याशिवाय निखत जरीन, प्रीती पवार आणि परवीन हुडा यांनी ऑलिम्पिक कोटा गाठला. आदिती अशोकनं प्रथमच गोल्फमध्ये रौप्य पदक जिंकलं. दीपक पुनियाला पुरुषांच्या फ्रीस्टाईल कुस्तीत रौप्य पदक मिळालं आहे. भारतीय पुरुष आणि महिला संघांनीही बुद्धिबळात रौप्य पदक जिंकलं. गुंतवणूक वृद्धी, व्यवसाय सुलभीकरण, निर्यात आणि एक जिल्हा एक उत्पादन या विषयावर कार्यशाळेचं आयोजन नागपूरच्या वनामती सभागृहात उद्या 9 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीनं करण्यात आलं आहे. नागपूर जिल्ह्यातील औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी, निर्यातदार, निर्यात संबंधित सर्व राज्य आणि केंद्र शासनांच्या यंत्रणांचे प्रतिनिधी, बँक आणि उद्योजक या कार्यशाळेला उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. 10 ते 13 ऑक्टोबर दरम्यान अमरावती जिल्ह्यातील प्राध्यापक राम मेघे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च बडनेरा इथं यावर्षीचा युवा महोत्सव पार पडणार आहे. युवा महोत्सवामध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या कला प्रकाराचं उत्कृष्ट सादरीकरण करून भविष्यात नावलौकिक मिळवावा यासाठी युवा महोत्सवाचं आयोजन करण्यात येत असून विद्यार्थ्यांना आपली कला सादर करण्यासाठी सर्व सुविधा उपलब्ध करून विदर्भ यूथ वेलफेअर सोसायटी कलावंतांच्या स्वागतासाठी सज्ज असल्याची माहिती विदर्भ यूथ वेलफेअर सोसायटीचे अध्यक्ष डॉ नितीन धांडे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. एक दिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताचा पहिला सामना आज ऑस्ट्रेलियाविरुद्ध चेन्नईत सुरू आहे. ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी सुरू केली. ऑस्ट्रेलियाच्या सर्व बाद 199 धावा झाल्या आहेत. हवामान. आगामी आठवडाभर विदर्भाच्या सर्व जिल्ह्यात वातावरण शुष्क राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. हवाई दलाच्या नव्या बोधचिन्हाचं अनावरण. नागपूरच्या मेंटेनन्स कमांड मुख्यालयातही वर्धापन दिन उत्साहात साजरा. मदर डेअरी नागपूरच्या बुटीबोरीमध्ये दूध उत्पादन प्रकल्प साकारणार. विदर्भातील शेतकऱ्यांनी दुग्ध उत्पादन वाढवण्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं आवाहन. नागपूर जिल्ह्यातील पिकाच्या नुकसानाची महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून पाहणी आणि हॉंगझू आशियाई क्रीडा स्पर्धांचा आज समारोप. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.